आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीतल्या धक्क्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतल्या हिंसाचारावर काँग्रेसकडून चिंता व्यक्त. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी भाजपाऐवजी शिवसेनेच्या साथीला. परळीत शिवसेना आणि एमआयएम एकत्र. देशातल्या शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण. सोनं आणि चांदी मात्र तेजीत. आणि दशावतारसह एकंदर चार चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र. कांतारासह पाच चित्रपट उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या धक्क्यामुळे राज्यातल्या महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणायचा निर्णय घेतला अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. सगळ्यांनाच निवडून यायचं असतं आणि अशा योजना लोकमत मिळवण्यासाठी आणल्या जातात. मध्य प्रदेशात अशाच प्रकारची योजना राबवणारे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्याचंही पवार यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. भिवंडीला आधुनिक स्वच्छ सुरक्षित आणि रोजगाराभिमुख करू असं आश्वासन भाजपने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. सिमेंट काँक्रिटीकरण करणं, शहर वाहतूक सेवेत 200 इलेक्ट्रिक बसची भर, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी अशी आश्वासनं भाजपनं दिली. वसई विरारमधला पाणी साचण्याचा प्रश्न येत्या काळात सोडवू. 60 ठिकाणी उड्डाणपूल बांधू. उत्तन ते विरार सागरी महामार्ग तयार करू अशी आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचारसभेत दिली. सांगली मिरज आणि कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा राष्ट्रवादी काँग्रेसनं तयार केला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रचारसभेत सांगितलं. कौलापूर विमानतळ, बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासाठी विशेष निधी इत्यादी आश्वासनं त्यांनी यावेळी दिली. महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती आली तर परभणीचा सर्वांगीण विकास करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज परभणी इथं दिलं. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. धुळे महानगरपालिकेतल्या प्रभाग क्रमांक 11 धुळे शहराबाहेरचे मतदार असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली असून त्यांची नावं वगळल्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतल्या 17A प्रभागातल्या निवडणुकीवरची काल दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं आज उठवली. या प्रभागातल्या भाजपा उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध बांधकामाच्या मुद्द्यावरून बाद केला होता. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत त्याचा अर्ज स्वीकारून त्याला निवडणूक लढवू देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. या प्रभागात पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार मतदान होईल. त्यासाठी या उमेदवाराच्या नावासह नव्यानं मतपत्रिका छापाव्यात असंही न्यायालयानं सांगितलं. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये वाशी इथं एका कारमधून नेली जाणारी 16,16,000 रुपयांची रोख रक्कम आज जप्त करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं अधिकाराचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात बाद केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. याचिकाकर्ता हा उमेदवार नाही, या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही, या मुद्द्यावर न्यायालयानं ही याचिका फेटाळली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पालिकेनं आजपासून मतदार माहिती चिठ्ठ्यांच्या वितरणाला सुरुवात केली. पात्र मतदाराचं नाव, पत्ता, मतदार यादीतला भाग क्रमांक, मतदान केंद्राचं नाव आणि खोली क्रमांकाची माहिती असलेल्या या चिठ्ठ्या मुंबईतल्या 1 कोटीहून अधिक मतदारांच्या घरी पोचवल्या जाणार आहेत. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना धमकावण्यासाठी खुलेआम बंदुका कोयते वापरले जात आहेत. यातून अकोट, सोलापूर आणि खोपोली 3 खून झाले आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे अशी चिंता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. अहिल्यानगरमध्ये वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विरोधी पक्षांना हेलिकॉप्टर मिळू नये, प्रचारसभेसाठी मैदानं मिळू नयेत, यासाठी ती अडवली जात आहेत असा दावा त्यांनी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी विविध प्रकारची समीकरणं आखली जात आहेत, याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
अंबरनाथ नगरपालिकेतल्या सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक अपक्ष नगरसेवक एकत्र आले आहेत. या सर्व 32 जणांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या 60 सदस्यीय नगरपालिकेत सर्वाधिक 27 जागा शिवसेनेकडे आहेत. भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. या पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. 2 दिवसांपूर्वीच भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापनेची तयारी केली होती. या आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ धरली आहे. परळी नगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम हे पक्ष एकत्र आल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनाच एमआयएमला हद्दपार करेल, त्यामुळे त्यांनी अधिक माहिती घ्यावी असा सल्ला शिरसाट यांनी दानवे यांना दिला.
देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज सलग 5व्या दिवशी कायम होती. दिवसअखेर सेन्सेक्स 605 अंकांनी घसरून 83,576 अंकांवर बंद झाला. निफ्टी 195 अंकांची घट नोंदवून 25,683 अंकांवर स्थिरावला. या आठवड्यात सेन्सेक्स सुमारे 2,200 आणि निफ्टी 550 अंकांनी घसरला आहे. अमेरिकेकडून संभाव्य करवाढीची भीती, जागतिक पातळीवरची राजकीय अस्थिरता यामुळे बाजारात ही घसरून दिसून येते आहे. दरम्यान सोनं आणि चांदीच्या दरात आज पुन्हा तेजी दिसून आली. मुंबईच्या सराफा बाजारात सुमारे 7,000 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो चांदीसाठी करांसह 2.5 लाख रुपये मोजावे लागत होते. सोनं आज तोळ्यामागे सुमारे 1,300 रुपयांनी महागलं, त्यामुळे 1 तोळा 24 कॅरेट सोन्यासाठी 1,41,000 रुपये तर 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 1,37,000 रुपयांपर्यंत जास्त रक्कम मोजावी लागत होती. कांतारा द लेजेंड चॅप्टर 1, तन्वी द ग्रेट, महावतार नरसिम्हा, टुरिस्ट फॅमिली आणि सिस्टर मिडनाईट हे 5 भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज ही घोषणा केली. याशिवाय दशावतार, महामंत्रा, पेपर फ्लावर, पारो हे 4 चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र आहेत. एकंदर 317 चित्रपट 98 ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरले आहेत. त्यातल्या 201 चित्रपटांकडे उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठीची अतिरिक्त पात्रता असल्याचं अकादमीनं जाहीर केलं. या सर्व चित्रपटांमधून ऑस्करसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी 22 जानेवारी रोजी जाहीर होईल. याशिवाय भारताकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी होम बाउंड या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गठीत केलेल्या निवृत्त न्यायाधीश एम एल ताहलियानी यांच्या एकसदस्यीय समितीच्या अहवालाची छाननी करण्यासाठी आणि त्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर शासनानं करायच्या कार्यवाहीचा मसुदा तयार करण्यासाठी छाननी समिती आज स्थापन करण्यात आली. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. आज प्रवासी भारतीय दिवस. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीवरून महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले आणि मुंबईत उतरले त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ऐकूया या ऐतिहासिक घटनेमागची कहाणी मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक भरत गोठोसकर यांच्याकडून.
जेव्हा महात्मा गांधी 1915 साली परत आले तेव्हा ते बॅलड बंदरला उतरणार होते, पण काही प्रतिष्ठित नागरिकांनी इंग्रजांवरती दबाव टाकला की हा एवढा महत्वाचा माणूस आहे की ह्याला सेरिमोनियल एंट्रन्सलाच उतरवलं पाहिजे. मग तेव्हा गेटवे ऑफ इंडिया नव्हता, ते अपोलो बंदर होतं, तर अपोलो बंदरवरती उतरलं पाहिजे ह्याच्याकरता हट्ट धरला. मग एक खास बोट नेली, त्यानं उतरवलं त्या जहाजातून आणि त्यानं इकडे आणलं. 100 वर्ष झाले त्या गोष्टी करता, तेव्हा तिकडेच लोकेशनला एक आता फलक लावलाय ते सांगण्याकरता की महात्मा गांधी इकडे उतरलेत.
विकसित भारत जी रामजी कायद्यातल्या तरतुदी गावाचा शाश्वत विकास साधण्यात मैलाचा दगड ठरतील असं मत रत्नागिरी जिल्ह्यातले शेतकरी शांताराम खापरे यांनी आकाशवाणीकडे व्यक्त केलं.
केंद्र सरकारने नव्याने जी रामजी योजना जी आणलेली आहे त्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र, लागवडीचं क्षेत्र, पुनर्जीवन, सिंचन, वनविकास इत्यादी महत्वाच्या गोष्टी ज्या गावातील शेतकऱ्यांशी संबंधित आहेत त्या सर्व योजना या योजनेतून आणलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे पूर्वी मनरेगामध्ये 100 दिवसाची हमी होती, आता ती 125 दिवसाची केली आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीतल्या धक्क्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतल्या हिंसाचारावर काँग्रेसकडून चिंता व्यक्त. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी भाजपाऐवजी शिवसेनेच्या साथीला, परळीत शिवसेना आणि एमआयएम एकत्र. देशातल्या शेअर बाजारात सलग 5व्या दिवशी घसरण. सोनं आणि चांदी मात्र तेजीत. आणि दशावतारसह एकंदर 4 चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र, कांतारासह 5 चित्रपट उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.